नमस्कार सर, माझं बोलणं मिस्टर संदीप सरांशी होत आहे का? हॅलो हॅलो
हॅलो,
हा नमस्कार सर, माझं बोलणं मिस्टर संदीप सरांशी होत आहे का?
हो बोलतो.
सर, मी श्रद्धा बोलतीये गोग्रीन कन्स्ट्रक्शन मधन. सर,
कुठून बोलता मॅडम?
गोग्रीन कन्स्ट्रक्शन.
हा हा बोला.
आपल्याला आपल्या कन्स्ट्रक्शन साठी एएससी ब्लॉक ची गरज आहे का सर?
हो
सर. मला आपली रिक्वायरमेंट माहिती पडेल?
मला साधारण आहे ना 700 ते 800 हे पाहिजे, ब्लॉक पाहिजे मॅडम.
ओके ओके सर. आणि आपला ऍड्रेस सर?
जातेगाव तालुका, नांदगाव.
नांदगाव?
हो.
तालुका मालेगाव?
नांदगाव. नांदगाव जातेगाव, गावाचं नाव जातेगाव आहे, तालुका नांदगाव आहे.
ओके सर. आपला जिल्हा
नाशिक. आपण कुठून बोलता मॅडम?
सर, मी मालेगाव मधन बोलतीये. सर, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही गोडाऊनला व्हिजिट करू शकता का?
गोडाऊनला व्हिजिट तर करू शकतो मॅडम, त्याचा विषय नाही. पण मग मला 24/8/6 या साईचा गप्प पाहिजे, आपले ब्लॉक पाहिजे. तर रेट काय आपल्या इथे?
सर, मी रेट तुम्हाला 24/8/6 24/8/6. ठीक आहे सर, मी रेट विचारून तुम्हाला सांगते.
आणि विषय असा मॅडम, मला पोच भेटेल की तिथे घ्यायला यावं लागेल? कारण जे मी व्हॉट्सअपवरती आता चॅटिंग झालंय माझं ना त्यांच्याशी, जे पण आहेत ते, तर त्यांनी 67 रुपये मला पोच सांगितली. आणि त्या जागेवरती मला जे कंपनी कोणती ते नाही माहिती, पण मला ते जागेवर 70 रुपये देत आहे. आता विषय आहे, तर माझं स्वतःच घराचं काम चालू आहे, तर मला म्हणजे मी कंट्रक्शनच करतो ना, त्याच्यामुळे मला स्वतःच्या घरासाठीच पाहिजे.
हा सर, मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स व्हॉट्सअपला टाकते आणि एकदा रेट विचारून तुम्हाला सांगते.
हा कंपम फिक्स म्हणजे काय प्रॉब्लेम आला त्या हिशोबात सांगा मॅडम. म्हणजे कसं आहे, ते जे कन्स्ट्रक्शन करतो आम्ही गावाकडे, तर हे ब्लॉकचे काम करणार मी, एकमेव मिस्त्री काम करणार ती ब्लॉकचं.
ठीक आहे सर, सांगते मी. थँक्यू.
चालेल. थँक्यू.